chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू करण्याची खासगी साखर कारखान्यांची मागणी. महाराष्ट्रात 2019-20 गाळप हंगामाची सुरुवात दिनांक 1 नोव्हेंबर पासून व्हावी अशी मागणी खासगी साखर कारखान्यांनी केली आहे. वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बीबी थोमरे म्हणाले, सरकारनं गाळप हंगाम सुरू करण्याबाबत साखर उद्योगांशी संबंधित असणाऱ्या अनेक हितचिंतकांच्या सूचना मागवल्या होत्या, पण पुरामुळे विस्मानं कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथील गाळप हंगाम दिनांक 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याची शिफारस केली होती. पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे ऊसाचं मोठं नुकसान झालं. थोमरे म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाचा परिणाम साखर कारखान्यांवर होत आहे आणि येथील बराच ऊस चाऱ्यासाठी वापरला गेला आहे. जर हंगाम लवकर सुरू नाही झाला तर चाऱ्यासाठी अधिक ऊस वापरला जाण्याची शक्यता आहे. म्हणून कारखानदारांद्वारा 1 डिसेंबरला हंगाम सुरू करण्यासाठी सुचवलेल्या प्रस्तावातून मदत मिळणार नाही. थोमरे म्हणाले, मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत हंगाम सुरू करण्याच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे निवडणुकांनंतर निर्णय होण्याची संभावना आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 21 ऑक्टोबरला आणि मतमोजणी 24 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांनी पहिल्यांदा 1 डिसेंबरला नवा हंगाम सुरू करावा अशी मागणी केली होती. सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे झालेलं नुकसान आणि मराठवाडा, अहमदनगर आणि सोलापुरात असणारा दुष्काळ यामुळे कारखानदारांनी ही मागणी केली होती. 2019-20 हा नवा साखर हंगाम आता अगदी तोंडावर आहे आणि महाराष्ट्रात 56 साखर कारखान्यांकडे 397.96 करोड रुपये शेतकऱ्यांना देय आहेत. 23,293.82 करोड रुपये थकबाकी आहे, ज्यामध्ये कारखान्यांनी आतापर्यंत 22,915.62 रुपयांची देणी भागवली आहेत.